Book 2
21
Каппа
Эквис
Легкая беседа 2
Эквис
Каппа
Вы откуда?
Апан кутхун ала ахат?
Апан кутхун ала ахат?
Из Базеля.
Базель-хун.
Базель-хун.
Базель находится в Швейцарии.
Базель Свитзерланд мадхе ахе.
Базель Свитзерланд мадхе ахе.
Разрешите мне представить вам господина Мюллера.
Ми апляла Шриман Мюллер янчи олах карун дето.
मी आपल्याला श्रीमान म्यूलर यांची ओळख करून देतो.
Он иностранец.
ते विदेशी आहेत.
ते विदेशी आहेत.
Он говорит на нескольких языках.
ते अनेक भाषा बोलू शकतात.
ते अनेक भाषा बोलू शकतात.
Вы здесь впервые?
आपण इथे प्रथमच आला आहात का?
आपण इथे प्रथमच आला आहात का?
Нет, я уже была здесь в прошлом году.
नाही, मी मागच्या वर्षी एकदा आलो होतो.
नाही, मी मागच्या वर्षी एकदा इथे आले होते.
Но только одну неделю.
पण फक्त एका आठवड्यासाठी.
पण फक्त एका आठवड्यासाठी.
Как вам у нас нравится?
आपल्याला इथे कसं वाटलं?
आपल्याला इथे कसं वाटलं?
Очень хорошо. Люди очень приятные.
खूप चांगलं. लोक खूपच चांगले आहेत.
खूप चांगलं. लोक खूपच चांगले आहेत.
И ландшафт мне тоже нравится.
मला इथला आजूबाजूचा परिसरही आवडतो.
मला इथला आजूबाजूचा परिसरही आवडतो.
Кто вы по профессии?
Апла вьевсай кая хе?
Апла вьевсай кая хе?
Я переводчица.
Ми эк ануадак ахе.
Ми эк ануадак ахе.
Я перевожу книги.
Ми пустаканца ануад карто.
Ми пустаканца ануад карте.
Вы здесь один?
आपण इथे एकटेच आला आहात का?
आपण इथे एकटेच आहात का?
Нет, мой муж тоже здесь.
नाही, माझी पत्नी पण इथे आली आहे.
नाही, माझे पती पण इथे आहेत.
А вот там двое моих детей.
आणि ती माझी दोन मुलं आहेत.
आणि ती माझी दोन मुलं आहेत.